chinimandi.com पॉडकास्ट.
साखर कारखान्यांना ऊस शेतकऱ्यांबरोबर करावे लागणार वेगवेगळे करार. महाराष्ट्र साखर आयुक्तांकडून काढलेल्या अधिसूचनेनुसार 2020-21 पुढच्या साखर हंगामापासून महाराष्ट्रात साखर कारखान्यांना आता शेतकऱ्यांबरोबर ऊस नोंदणी, ऊस पुरवठा आणि FRP भागवणे यासाठी वेगवेगळे करार करावे लागणार आहेत. पहिल्यांदा कारखाने शेतकऱ्यांबरोबर एकाच करारावर सगळ्या गोष्टी नोंदणी करायचे, ज्यामध्ये ऊसाची जात, ऊस पुरवठा आणि FRP शेतकऱ्यांना भागवली जात होती. आता साखर आयुक्त सौरभ राव यांनी काढलेल्या अधिसूचनेत असे स्पष्ट म्हटले आहे की साखर कारखाने आणि ऊस शेतकरी यांच्यात वेगवेगळ्या करारावर सही करावी लागेल. 2018-19 हंगामात अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांबरोबरच्या करारावर सह्या घेतल्या होत्या आणि सांगितले होते की कारखान्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांची थकबाकी भागवली जाईल. गेल्या 3-4 हंगामामध्ये ऊसाचे पैसे भागवणे हे साखर कारखान्यांसाठी मोठी समस्या झाली आहे.